आजी घड़ी न लगता धनुर्धरा। एकेची उड्डाणे साही सागरा प्रदक्षिणा कीजे, तया वही लिया गति मंता आतु पवनु तो मी पंडुसुतु। शस्त्र धरा माजी समस्तु श्री राम तो मी। जेने साकड लिया धर्माचे कैवारे, आपण पया धनुष्य करुनी दुसरे। विजय लक्ष्मीये एक मोहरे केले त्रेती। त्रेता युगामध्ये ज्यांनी संकटात सापडलेल्या धर्माचा कैवार घेऊन जणू स्वतःलाच धनुष्य बनवलं आणि विजय लक्ष्मी आपल्या बाजूनी खेचून आणली, असा समस्त शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये शस्त्रधरांमध्ये श्रीराम ही माझी विभूती आहे असं भगवंत सांगतात। पाठी उभे ठाकूनी सुवेळी, प्रताप लंकेश्वराची सिसाळी, गगनी उदो म्हणतया हस्तबळी दिधली भूता। जेणे देवांचा मानू गिवसिला, धर्मासी जीर्णोद्धारू केला सूर्यवंशी उदयला सूर्य जोका। प्रताप लंकेश्वर रावणाला रावणाची सर्व मुख, दहाही मुख मुख एका योग्य वेळेला किंवा सुवेचलावर उभं राहून एकाच वेळेला ज्यांनी मातीत मिळवली, ज्यांनी शिरच्छेद केला, ज्यांनी देवांना त्यांचा पूर्वीचा मान परत मिळवून दिला, धर्मासी जीर्णोद्धारू केला सूर्यवंशी उदयला सूर्य जोका। सूर्यवंशामध्ये जणू सूर्यच जन्माला आला, तो हाती येरू परजितया आतू। रामचंद्र मी जानकी कांतू, जानकीचा कांतपती रामचंद्र, हत्यार परजणाऱ्यांमध्ये मी आहे असं भगवंत म्हणाले। आज आपल्या बंधूला भरताला दिलेलं वचन अयोध्येमध्ये परत येऊन रामचंद्रांनी पूर्ण केलं। त्यांच्या स्वागताकरता म्हणून गुढ्या उभारल्या गेल्या अयोध्येमध्ये। सर्व नागरिकांनी अत्यानंद प्रगट केला, रामचंद्र परत आले। तो दिवस मुहूर्त म्हणून गणला गेला आणि आज सागायत आपल्या देशामध्ये ही प्रथा परंपरा तशीच चालू आहे असा हा अतिशय पवित्र पावन असा दिवस लौकिक अर्थाने रामचंद्र अयोध्येमध्ये परत आले आणि पारमार्थिक अर्थाने रामचंद्र आपल्या हृदय भूमीमध्ये आणून त्यांचा प्रवेश होऊन त्यांना अधिष्ठान देण्याचा आजचा दिवस, आज त्यांच्या स्वागताकरता म्हणून बाहेर आणि आपल्या आत गुढ्या तोरण उभारण्याचा असा दिवस. आजपासून 9 दिवस रामाचं नवरात्र म्हणून हे दिवस पाळले जातात रामनवमी पर्यंत. असा हा मोठा पवित्र काळ अंतर्मुख साधकाच्या दृष्टीने राम भक्ती करण्यासाठी म्हणून पर्व काळ आहे. आजच्या दिवसाची सुरुवात आपण ध्यानाने केली. आपल्या अंतर्यामी सच्चिदानंद रूपाने राहणार परमात्म तत्व आणि श्रीराम हे एक रूप, तशा तऱ्हेने यथाशक्य प्रत्येकाने आपल्या अंतर्यामी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. आणि आता आपण आजचा हा दिवस किंवा आजचा हा कार्यक्रम सकाळचा ध्यानानंतरचा देखील रामचंद्रांचीच स्तुती सुमन, रामचंद्रांना वाहण्यासाठी ऐकण्यासाठी म्हणून खरं म्हणजे आतुर उत्सुक झालेले आहोत. आजचा कार्यक्रम काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. राम आकाशी पाताळी राम नांदे भूमंडळी राम योगियांचे मेळी सर्व काळी शोभतो, असा सामूहिक अभंग सर्वप्रथम सद्भक्त लीलाते देशमुख आपल्याला सांगतील. आपण त्यांच्या पाठोपाठ तो म्हणणार आहोत. त्याच्या नंतर सद्भक्त हेमाताई राम गावा राम ध्यावा हा अभंग आपल्याला सांगेल. आपण तोही तिच्या मागोमाग म्हणणार आहोत. आणि ते झाल्यानंतर डॉक्टर दिलीप शेठ एक सामूहिक भजन सांगणार आहेत. राम 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 परम सुमंगल राम 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 अशा प्रकारे. अशा रीतीने रामचंद्रांची स्तुती गायल्यानंतर आपण योग वासिष्ठ्याच्या आधाराने रामचंद्रांची महती सद्भक्त मिलिंदादांकडून श्रवण करणार आहोत. आणि परत 2 अभंग होतील, रामा 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 रघुनंदना हेमंत दीक्षित सांगेल आपण सर्व म्हणू. आणि त्याच्यानंतर श्रीराम जय राम जय जय राम जानकी जीवन राम जयुतई ओक आपल्याला सांगेल. त्यानंतर मी थोडस बोलेन आणि मग आपला हा कार्यक्रम संपन्न होईल. तर आपण सामूहिक भजन नीलाताई सांगेल आपण सर्व तिच्या पाठवाट म्हणू.
श्रीराम. राम आकाशी पाताळी
राम आकाशी पाताळी
राम आकाशी पाताळी
राम आकाशी पाताळी
राम नांदे भूमंडळी
राम नांदे भूमंडळी
राम नांदे भूमंडळी
राम नांदे भूमंडळी
राम योगियांचे मेळी
राम योगियांचे मेळी राम योगियांचे मेळी
सर्व काळी शोभतो
सर्व काळी शोभतो
सर्व काळी शोभतो
सर्व काळी शोभतो
राम आकाशी पाताळी
राम आकाशी पाताळी
राम आकाशी पाताळी
राम आकाशी पाताळी
राम नित्य निरंतरी
राम नित्य निरंतरी
राम नित्य नित्य निरंतरी
राम नित्य निरंतरी
राम सबाह्य अंतरी
राम सबाह्य अंतरी
राम सबाह्य अंतरी
राम सबाह्य अंतरी
राम विवेकाचे घरी
राम विवेकाचे घरी
राम विवेकाचे घरी
राम विवेकाचे घरी
भक्तिवारी सापडे
भक्तिवारी सापडे
भक्तिवारी सापडे
भक्तिवारी सापडे
राम आकाशी पाताळी
राम आकाशी पाताळी
राम आकाशी पाताळी
राम आकाशी पाताळी
राम भावे ठाई पडे
राम भावे ठाई पडे
राम भावे ठाई पडे
राम भावे ठाई पडे
राम भक्तासी सापडे
राम भक्त ताशी सापडे
राम भक्तासी सापडे
राम भक्तासी सापडे
राम मी पणे नातुडे
राम मी पणे नातुडे
राम मी पणे नातुडे
राम मी पणे नातुडे
मौन घडे श्रुतींसी
मौन घडे श्रुतींसी
मौन घडे श्रुतींसी
मौन घडे श्रुतींसी
राम आकाशी पाताळी
राम आकाशी पाताळी
राम आकाशी पाताळी
राम आकाशी पाताळी
राम योग्यांचे मंडण
राम योग्यांचे मंडण
राम योग्यांचे मंडण
राम योग्यांचे मंडण
राम भक्तांचे भूषण
राम भक्तांचे भूषण
राम भक्त तांचे भूषण
राम भक्तांचे भूषण
राम आनंद रक्षण
राम आनंद रक्षण
राम आनंद रक्षण
राम आनंद रक्षण
सौ
संरक्षण दासते
संरक्षण दासते
संरक्षण दासते
राम आकाशी पाताळी
राम आकाशी पाताळी
राम नांदे भूमंडळी
राम नांदे भूमंडळी
राम योगियांचे मेळी
राम योगियांचे मेळी
सर्वकाळी शोभतो
सर्वकाळी शोभतो
सर्वकाळी शोभतो
सर्वकाळी शोभतो
राम आकाशी पाताळी
राम आकाशी पाताळी
आकाशी पाताळी
राम गावा राम ध्यावा
राम गावा राम ध्यावा
राम गावा राम ध्यावा
राम गावा राम ध्यावा
राम जीविता दिसावा
राम जीविता दिसावा राम जीविता विसावा
राम गावा राम ध्यावा
राम गावा राम ध्यावा
राम गावा राम ध्यावा
राम गावा राम ध्यावा
कल्याणाचे जे कल्याण
कल्याणाचे जे कल्याण
कल्याणाचे जे कल्याण
कल्याणाचे जे कल्याण
रघुरायाचे गुणगान
रघुरायाचे गुणगान
रघुरायाचे गुणगान
रघुरायाचे गुणगान
राम गावा राम ध्यावा
राम गावा राम ध्यावा
राम जीविता विसावा
राम जीविता विसावा
राम जीविता विसावा
राम जीविता विसावा
राम गावा राम ध्यावा
राम गावा राम ध्यावा
राम गावा राम ध्यावा
राम गावा राम ध्यावा
मंगळाचे जे मंगळ
मंगळाचे जे मंगळ
मंगळाचे जे मंगळ
मंगळाचे जे मंगळ
राम कौसल्येचा बाळ राम कौसल्येचा बाळ
राम कौसल्येचा बाळ
राम गावा राम ध्यावा
राम શ્યામ જાવા
રામ જીવિતા વિસાવા
રામ જીવિતા વિસાવા
રામ જીવિતા વિસાવા
રામ જીવિતા વિસાવા
રામ ગાવા રામ ધ્યાવા
રામ ગાવા રામ ધ્યાવા
રામ ગાવા રામ ધ્યાવા
રામ ગાવા રામ ધ્યાવા
રામ કૈવલ્યા તાદાની
રામ કૈવલ્યા તાદાની
રામ કૈવલ્યા તાદાની
રામ કૈવલ્યા તાદાની
રામ દાસ અભિમાની
રામ દાસ અભિમાની
રામ દાસ અભિમાની
રામ દાસ અભિમાની
રામ ગાવા રામ ધ્યાવા
રામ ગાવા રામ ધ્યાવા
રામ જીવિતા વિસાવા
રામ જીવિતા વિસાવા
રામ જીવિતા વિસાવા
રામ જીવિતા વિસાવા
રામ ગાવા રામ ધ્યાવા
રામ ગાવા રામ ધ્યાવા
રામ ગાવા રામ ધ્યાવા રામ ગાવા રામ ધ્યાવા
રામ ગાવા રામ ધ્યાવા
રામ ગાવા રામ ધ્યાવા
રામ ગાવા રામ ધ્યાવા
રામ ગાવા રામ ધ્યાવા રામ ગાવા રામ ધ્યાવા રામ ગાવા રામ ધ્યાવા
રામ ગાવા રામ ધ્યાવા
राम 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 परम सुमंगल राम राम राम
राम राम राम परम सुमंगल राम राम
राम राम राम दशरथ नंदन राम राम राम
राम राम राम दशरथ नंदन राम राम राम
राम राम राम परम सुमंगल राम राम राम
राम राम राम परम सुमंगल राम राम राम
जननी जानकी जीवन राम
जननी जानकी जीवन राम
जय जय राम जानकी राम जय तू राम जय जय राम जानकी राम
जय तू राम
जय जय राम जानकी राम जय तू राम जय जय राम जानकी राम जय तू राम परम सुमंगल राम राम राम
परम सुमंगल राम राम राम
परम सुमंगल राम राम राम
परम सुमंगल राम राम राम
राम राम राम परम सुमंगल राम 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 परमसु मंगल राम 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 दशरथ नंदन राम राम राम
राम राम राम दशरथ नंदन राम राम
जननी जानकी जीवन राम
जननी जानकी जीवन राम
जय जय रामा जानकी रामा जयतु जयतु रामा
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 परम सुमंगल राम राम राम
परम सुमंगल राम राम राम
दशरथ नंदन राम राम राम
दशरथ नंदन राम राम राम
परम सुमंगल राम राम राम
परम सुमंगल राम राम राम
राम राम राम परम सुमंगल राम राम राम
राम राम राम परम सुमंगल राम राम राम
सद्भक्त मिलिंदादा आता रामचंद्रांची स्तुती स्तवन हरी हरी आपल्या मनोगताद्वारे सादर करतील.
परमहंस सद्गुरु स्वामी माधव नाथाय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंद नाथाय पाडव्याच्या दिवशी रामचंद्रांचं अयोध्येत आगमन झालं आणि एक अभूतपूर्व आनंद सोहळा अयोध्येमध्ये झाला. पण हा आनंद सोहळा जो झाला त्याच्यामध्ये जी हार्दिकता होती रामचंद्रांच्या विषयी जो उत्स्फूर्त आदर प्रेम त्यातनं व्यक्त झालं त्याची सुरुवात अयोध्येमध्ये खूप आधीपासून झाली. रामचंद्रांच्या तारुण्यापासूनच झाली असं म्हटलं तरी चालेल. आपला पुढे होणारा जो सम्राट आहे दशरथानंतर या गादीवर बसणारा जो सत्ताधीश आहे त्याच्याबद्दल प्रचंड आदर प्रेम आणि पूज्य भाव अयोध्यावासियांच्या अंतःकरणामध्ये सुरुवातीपासून निर्माण व्हायला सुरुवात झाली. त्याच्याबद्दलच अगदी थोडक्यात मी सांगणार आहे हा प्रसंग काय घडला. वयाच्या 7व्या वर्षी या चारी भावंडांचं उपनयन संस्कार होऊन वसिष्ठांच्या आश्रमात हे भाऊ राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न हे चारीही भाऊ विद्याभ्यासासाठी म्हणून गेले. शस्त्र आणि शास्त्र या दोन्हींचं अतिशय सम्यक शिक्षण त्यांना या दरम्यान मिळालं आणि ते पुन्हा राजमहालामध्ये राहायला आले. त्यावेळेला त्यांचं वय सुमारे 14 वर्षांचं होतं. इथे राहायला आल्यानंतर रामचंद्रांच्या मनात एक दिवस अचानक असा विचार आला आणि त्यांनी आपल्या वडिलांकडे तो बोलून दाखवला की मला देशाटन करायची इच्छा आहे, मला तीर्थाटन करायचं आहे, ह्या भारतवर्षामध्ये सर्व ठिकाणी जाऊन येण्याची मला खूप इच्छा होते. इथे असलेल्या नद्या, डोंगर, दऱ्या, इथली तपोवनं, इथे असलेले आश्रम, इथे असले जिथे जिथे विद्याभ्यास चालतो तो विद्याभ्यास, इथली देवालयं, इथे असलेले ऋषी मुनी, या सगळ्यांकडे जावं, या सगळ्यांची दर्शनं घ्यावी. हा सगळा भूभाग जो आहे भारतवर्षाचा, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम पसरलेला तो पाहावा असं मला वाटतं. दशरथांनी वसिष्ठांना विचारून रामचंद्रांबद्दलचे बहुतेक सर्व निर्णय दशरथांनी वसिष्ठांना विचारून घेतले, हा सुद्धा एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. वसिष्ठांना विचारून रामचंद्रांना परवानगी दिली आणि आपले दोन भाऊ, आपले मित्र राजघराण्यातले, काही वसिष्ठांच्या गुरुकुलातले आचार्य यांच्या समवेत रामानी प्रदीर्घ तीर्थयात्रा केली. या तीर्थयात्रेला असं वाटतं एकूण साहित्यावरून की सुमारे 1.5 ते 2 वर्ष लागली असतील. आणि त्यामध्ये रामचंद्रांनी बहुतेक सर्व उत्तर दक्षिणेपर्यंतचा भूभाग पालथा घातला, त्याचं दर्शन घेतलं, ते बघत बघत आले. आणि ते परत आले तेव्हा सुद्धा रामाचं खूप मोठं स्वागत झालं. अयोध्यावासियांच्या मनात ह्या चारी भावांबद्दल विलक्षण प्रेम आदर होता. आता 16 वर्षाचं रामचंद्र झालेले असल्यामुळे त्यांच्या विवाहाचा विचार सुरू झालेला होता. परंतु रामचंद्रांची अंतरस्थिती काहीशी वेगळी होत चाललेली होती. ही तीर्थयात्रा करून आल्यानंतर त्यांनी भारतातली जी वेगळी वेगळी राज्य होती, अयोध्येशिवाय, अयोध्येव्यतिरिक्त अनेक राज्य त्यावेळेला होती, त्या सर्व राज्यांमधलं जे जनजीवन होतं त्याचा जवळून अभ्यास केला. नुसते देवळात जाऊन येणं आणि ऋषीमुनींना भेटणं एवढाच त्यांचा उद्देश नव्हता, तर जनस्वभावाचं अवलोकन हा सुद्धा त्यांचा प्रमुख उद्देश त्याच्यामध्ये होता. आणि त्यांनी खूप जवळून लोक बघितली, तिथले लोकाचार बघितले, लोकांची मानसिकता बघितली, एकूण जीवनाचं स्वरूप सामान्य माणसाच्या ह्या भारतवर्षामध्ये काय आहे याचं त्यांनी खूप जवळून अवलोकन केलं. आणि त्याच्यावर सखोल चिंतनामध्ये रामचंद्र बुडून राहिले. काही महिने असे गेले की रामचंद्रांनी जवळजवळ समाजाशी संपर्क तोडून टाकला. घरामध्ये सुद्धा जुजबी आपल्या आईशी, वडिलांशी ते बोलत असत. त्यांचं खाणंपिणं कमी झालेलं होतं. बाहेर राजपुरुष असल्यामुळे, राजपुत्र असल्यामुळे अनेक मोठे मोठे प्रसंग, लोकांमध्ये जाणं, हे सगळं जवळजवळ त्यांनी सोडून दिलेलं होतं. त्यांच्या देहावर सुद्धा त्याचा परिणाम दिसायला लागला होता. एक प्रकारे कृश झाले होते, फिकट दिसायला लागलेले होते. आणि ह्याबद्दल दशरथांनी विचारलं तर त्यांनी एकदा सुद्धा दशरथाला आपल्या मनातले भाव काही सांगितले नाही. याची काळजीच वाटायला लागलेली असताना अचानक विश्वामित्रांचं आगमन अयोध्येमध्ये झालं. विश्वामित्र म्हणजे त्या काळामध्ये ब्रह्मतेज आणि क्षात्रतेज याचा अलौकिक संगम असलेले असे ऋषीवर्य होते. भारतातल्या अगदी अव्वल दर्जाचे जे सगळे ऋषी होते त्यामध्ये विश्वामित्रांचं नाव गणलं जायचं. आणि त्यांनी दशरथाकडे येऊन यज्ञाच्या रक्षणासाठी मला तुझा मोठा मुलगा हवा आहे अशी मागणी केली. विश्वामित्र म्हणाले की तुझा मुलगा राम जो आहे तो इंद्राप्रमाणे प्रतापी आहे आणि माझ्या यज्ञामध्ये जे राक्षस विघ्न आणतात त्यांच्यापासून यज्ञाचं रक्षण करण्यासाठी मला ह्या पृथ्वीवर अजून दुसरा कोणी दिसत नाही. दशरथाला पिता असल्यामुळे वाईट वाटलं, एवढ्या कोवळ्या मुलाला कसं पाठवायचं वगैरे, ते आपल्याला कदाचित माहिती असेल. परंतु विश्वामित्रांचा संताप ओढवून घ्यायचं हिंमत त्याच्यामध्ये नव्हती. आणि वसिष्ठांनी दशरथाला असा सल्ला दिला की ही संधी तू सोडू नकोस, रामचंद्रांना ते घेऊन जात असतील तर तू किंचित सुद्धा काळजी करू नकोस, परंतु रामचंद्र परत येताना फार मोठा योद्धा होऊन परत येतील, फार मोठा ज्ञानी होऊन परत येतील, ह्यावर तू विश्वास ठेव. म्हणून दशरथांनी अखेरीस विश्वामित्रांना घेऊन जायची परवानगी दिली आणि त्या दरबारात रामचंद्रांना बोलवलं. रामचंद्र असं वर्णन करतात की रामचंद्र आपल्या तिन्ही भावांना घेऊन जेव्हा त्या दरबारात आले त्यावेळेला त्या दरबारामध्ये अचानक हा इंद्राचा दरबार आहे का काय असा भास निर्माण झाला. इतकं तिथलं वातावरण बदलून गेलं. रामचंद्रांनी दरबारात आल्याबरोबर प्रथम आपल्या पित्याला नमस्कार केला, त्याच्यानंतर वसिष्ठांना केला, त्याच्यानंतर विश्वामित्रांना केला आणि मग यथोचित तिथे जे सगळे आचार्य आणि राजपुरुष बसलेले होते त्या सगळ्यांना नमस्कार केला, प्रजाजनांकडे पाहून सर्वांना मिळून वाकून नमस्कार केला. आणि त्यावेळेची पद्धत अशी होती की जो युवराज असतो त्यांनी आपल्या पित्याच्या मांडीवर बसायचं असतं दरबारामध्ये, म्हणून दशरथांनी त्याला आपल्या मांडीवर बसायला बोलवलं. तेव्हा रामचंद्रांनी दशरथाच्या समोर जो गालिचा होता त्या गालिच्यावर मांडी घालून बसले. त्यांना सांगितलं की विश्वामित्र आलेले आहेत, अशा कामासाठी आलेले आहेत. त्याची ती रामचंद्रांचं जे मर्दानी सौंदर्य होतं, त्यांचं जे धीरगंभीर वर्तन होतं आणि सत्वगुण मंडित त्यांचं जे दर्शन होतं, त्या दर्शनाने अयोध्यावासी तिथे जे जमलेले होते आणि त्या दरबारी ते सगळे मंत्रमुग्ध व्हायला सुरुवात झाली. रामानी काहीच बोलायच्या आधी त्याला विचारलं की तू असा दुःखी का दिसतोस, तू असा कृश का झाला आहेस, तुझ्या चेहऱ्यावरचं जे तेज आणि उत्साह होता तो कुठे मावळलाय. रामचंद्रांना आलेलं जे त्यावेळेचं जे वैराग्य होतं ते विलक्षण होत, त्यांच्या संवेदनाक्षम अंतःकरणामधून काय काय घडत होतं, कशा प्रकारचे भाव त्यांच्या हृदयात जागृत झालेले होते ते कोणाला समजणं अशक्य होतं. पण जेव्हा वसिष्ठांनी आणि विश्वामित्रांसारख्यांनी विचारलं तेव्हा रामचंद्रांनी ठरवलं की आपण आपल्या मनातले सगळे भाव आज या सभेमध्ये व्यक्त करायचे. त्यांनी बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले, हे भगवान, खूप सविस्तर अशी रामचंद्रांनी आपली व्यथा मांडली. ही व्यथा ऐकता वाचत असताना मी थक्क झालो. मला असं वाटलं की रामचंद्रांचा देव म्हणून आपण खूप अभ्यास करतो, रामचंद्रांना परमात्मा म्हणून आपण पाहतो, पण रामचंद्रांना एक मनुष्य म्हणून पाहायला सुद्धा हा भाग आपल्याला शिकवेल. ज्या अंतःकरणामध्ये विलक्षण आत्मविश्वास आहे, विलक्षण अनुकंपा आहे आणि ज्याच्यामध्ये आपल्या अवतीभोवती घडणार असणारा जो समाज आहे त्या समाजात होणारे जे सगळे सुखदुःखांचे खेळ आहेत ते बघून संवेदना निर्माण होत आहेत, ज्याला आपल्या प्रजेबद्दल खूप कळवळ आहे आणि त्याच वेळेला आपल्याला जर का त्यांच्यासाठी काही करायचं असेल तर मी कसा व्हायला पाहिजे ह्याविषयी सुद्धा चिंतन ज्याचं चाललेलं आहे. म्हणून रामचंद्रांनी बोलायला सुरुवात केली ऋषींना उद्देशून. ते असं म्हटले की हे भगवान, देशोदेशींचे लोक आणि लोकाचाराचं निरीक्षण करत असताना या एकंदर जगाचा तिटकारच वाटावा असे विचार माझ्या मनात घोळू लागले आहेत. जन्म आणि मृत्यू यांच्या मधल्या आयुष्यात सुख मिळवण्याच्या धडपडीतच लोकांचं जीवित खर्ची पडतं. जीवनात प्राप्त होणाऱ्या विषयभोगांचं सुख किती अल्पजीवी आणि अस्थिर आहे. त्यांनी एक उदाहरण दिलं, लोखंडाच्या सळया एकमेकींवर ठेवल्या तरी त्या एकमेकीत मिसळत नाहीत, त्याचप्रमाणे विषयांचा आणि आपला संयोग अशक्य आहे. मग तरी विषयांच्या ठाई आम्ही सुखाची कल्पना कशी बरं करतो. बरं, हे भोग खोटेही म्हणता येत नाहीत, त्यांचा क्षणोक्षणी आम्हाला अनुभव तर येत असतो. हे विचित्र दुःख नाहीसं कशाने होईल. रेताड जमीन तुडवत चालणाऱ्या वाटसरूप्रमाणे माझं हृदय आश्रयहीन झालं आहे. केवळ बाह्यातकारी मी आनंदात आहे असं दाखवतो, पण मला कशातही आनंद नाही. या क्षणभंगूर आयुष्याचा विचार करताना माझं अंतःकरण विदीर्ण होत आहे. रामाचा बोलण्याचा आवेग विलक्षण होता. सर्व सभा स्तब्ध होऊन ऐकत होती. तिथे वर्णन असं आलंय की तिथे पिंजऱ्यात जे शोभेचे पक्षी होते त्या शोभेच्या पक्ष्यांनी सुद्धा आपली हालचाल थांबवली. रामचंद्र जसे बोलायला लागले त्या दरबारात तसं. ते पुढे म्हणाले, सज्जन मनुष्य ज्याप्रमाणे दुर्जनाला सोडून जातो त्याप्रमाणे हे तारुण्य आमच्यापासून वेगानं दूर चाललेलं आहे. मृत्यू आमच्यावर उंदरावर झेप घेण्यासाठी मांजर जसं टपून बसलेलं असतं तसा टपून बसलेला आहे. हे ब्रह्मर्षी, शोकरहित होऊन अखंड आत्मसुख प्राप्त करण्याची मला इच्छा आहे. तरवाहा अपिही जीवंती जीवंती मृगपक्षिणहा स जीवती मनोयस्य मननेन उपजीवती. रामचंद्र त्यांना असं म्हणाले की तरवाहा म्हणजे तरू, वेली, वृक्ष, वेली, पशु, पक्षी हे सगळेच जिवंत आहेत की वेगळं काय आहे? हे सर्व जिवंत आहेत असं दिसतंय, पण ज्याचं मन मननात घडलेलं आहे तोच खरा जिवंत आहे असं मला वाटतं. खरा जगतो तोच आणि बाकीचे नुसतेच जिवंत आहेत. वयाच्या 16 वर्षी एखादी व्यक्ती जेव्हा हे बोलते तेव्हा ते खरंच काहीतरी निश्चित विलक्षण आहे. रामाची व्यथा अशा प्रकारे व्यक्त होत असताना सर्व तिथे जमलेले सभासद आणि राजस्त्रिया स्तंभित झाल्या होत्या. वरच्या मजल्यावर राजस्त्रियांसाठी बसण्याची व्यवस्था होती, त्याच्यामध्ये रामाच्या तिन्ही माता होत्या, बाकीचे नातेवाईक होते. त्या स्त्रियांच्या हातातली कंकण वाजायची बंद झाली रामाचं हे भाषण ऐकताना असा उल्लेख त्याच्यामध्ये आहे. हे भगवान जीवनात लक्ष्मी हे सुखाचं मुख्य साधन समजलं जातं, पण अनेक चिंता जणू या लक्ष्मीच्या कन्याच आहेत. आणि असं दिसतं की लक्ष्मी तर सज्जनांपेक्षा दुष्टांवरच जास्त प्रसन्न झालेली आहे. हे प्रभो, मिथ्या अहंकाराची मला भीती वाटते. अहंकार हे रामाचं खरं स्वरूप नव्हे, मन हेही माझं स्वरूप नाही हे मला कळतं, तर मग मी स्वतः आहे तरी कोण हे जाणून घेऊन मी जितेंद्रिय आणि शांत होण्याची मला इच्छा आहे. माझ्या चित्तवृत्ती हजारो कल्पना तरंगांवर हेलकावे खातात आणि जागृतीचा किनारा त्यांना मिळतच नाही. मी आणि माझं यांच्या जाळ्यातच मी गुंतून पडलो आहे. हे ऋषीवर्या, जडबुद्धीच्या आणि मलिन अंतःकरणाच्या लोकांचा सहवास मला अजिबात झेपत नाही. आपल्या स्वतःच रामानं केलेलं हे नेमकं आणि गंभीर मूल्यमापन ऐकताना सभेतले सर्व ज्ञानी पंडित ऋषी आणि राजधुरंधर मंत्रमुग्ध होऊन गेले होते. रामचंद्र पुढे बोलायला लागले, हे भगवान, माझ्या देहालाच आत्मा समजण्याच्या या वृत्तीचं मला मोठं आश्चर्य वाटतं. बालपण, तारुण्य, वार्धक्य, आजारपण या सर्व अवस्थांच्या अधीन असलेल्या या शरीरावर मी अवलंबून कसा राहू? सर्व भक्षक कालाची ही आक्रमक आणि संहारक गती पाहता मी संसाराची आस्था धरू तरी कशी? सृष्टीत घडणारी काळाची गूढ चंचल गती पाहून मी स्थिरचित्त राहू शकत नाही. रामचंद्रांची अस्वस्थता सनातन होती, अदम्य अस्वस्थता त्यांना प्राप्त झालेली होती. त्यांच्याकडे रामचंद्राचा स्वभाव असा होता की त्यांच्या हृदयात जे असायचं ते प्रकट होतं. शेवटपर्यंत हाच भाव होता, त्यामुळे त्यांच्या हृदयातली वेदना ते बाहेर बोलून दाखवायचा प्रयत्न करत होते. मागच्या क्षणी जो मी होतो तो या क्षणी राहिलो नाही या विचारानं सुद्धा मला वेढावून गेल्यासारखं होतं. नाभिनंदामी मरणम नाभिनंदामी जीवितम यथा तिष्ठामी तिष्ठामी तथैव विगत जीवरम. रामचंद्र म्हणाले की मला मरण नको, पण मला जीवितही हवेसं वाटत नाहीये. माझ्या अंतःकरणातला हा ज्वर नाहीसा झाला तर मग मी जिथं असेन तिथे शांत राहू शकेन. आणि सगळ्यात शेवटी रामानी त्या ऋषीद्वयांना म्हणजे वसिष्ठांना आणि विश्वामित्रांना अखेरचा निर्वाणीचा सवाल केला. त्यांनी असं विचारलं की मला स्वतःला विचार करून करूनही तत्वबोध अवगत होणार नसेल तर मी जगू कशाला? हा बोध प्राप्त होण्याचा उपाय जर असेल आणि आपण मला उलगडून सांगणार नसाल तर मग कठीणच आहे, मग या अनर्थकारी देहाचा त्यागच केलेला चांगला. रामचंद्रांची वाणी थांबली. सर्व सभा विलक्षण शांत होऊन राहिली होती. वसिष्ठ, विश्वामित्र आणि सर्वच सभाजन या वैराग्यपूर्ण भाषणांनी भावविभोर होऊन गेले. रामाला लाभलेलं हे पवित्र वैराग्य पाहून दोघही ऋषी कृतकृत्य झाले. विश्वामित्रांनी रामाच्या मनात उपजलेल्या या वैराग्याची प्रशंसा केली. ते असं म्हणाले की हा जीवनमुक्तच आहे, याची दशा जीवनमुक्ताचीच आहे. परंतु सद्गुरूंच्या मुखातून आत्मतत्वाचा उपदेश प्राप्त होईपर्यंत त्याला पूर्ण विश्रांतीची स्थिती लाभणार नाही. त्यांनी पुढे असं सांगितलं वसिष्ठांना की आपण रघुकुलाचे कुलगुरू आहात, आपण रामाला अनुग्रह द्या आणि त्याला आत्मदर्शनाचा उपदेश करा. विश्वामित्रांनी आज्ञा दिल्यानंतर वसिष्ठ म्हणाले की एखाद्या आरशावर धुळीकण असतात आणि ते झटकून टाकावेत, तशा रीतीने मी रामाच्या मनात उपजलेले हे जे संदेह आहेत ते झटकून टाकू शकतो. विश्वामित्रांनी सांगितलं, ब्रह्मदेवानी आपल्याला मेरू पर्वताच्या शिखरावर जो उपदेश केलेला होता तोच उपदेश रामचंद्रांना तुम्ही करावात. आणि वसिष्ठांनी रामचंद्रांना अनुग्रह देऊन उपदेश करायला सुरुवात केली. त्याचाच योग वासिष्ठ हा विस्तीर्ण ग्रंथ झाला. त्याच्याबद्दल आज बोलणं अशक्य आहे, परंतु रामचंद्रांना जे वैराग्य उपजलं ते वैराग्य मला थक्क करून सोडतं. रामचंद्र एक राजकुमार, एक सुसंस्कारित, आत्मविश्वासपूर्ण, बलिष्ठ असा युवक आणि आपल्या अवतीभोवतीचा समाज पाहून त्याच्या अंतःकरणात जी वेदना उमटली, आपल्या स्वतःबद्दलचा जो संदेह निर्माण झाला तो संदेह मला खूप पूजनीय वाटतो. हा संदेह रामचंद्रांना उपजलेलं हे वैराग्य पाडव्याच्या दिवशी आपल्या अंतःकरणात थोडं तरी संचारित व्हावं, थोडं तरी प्रसृत व्हावं अशी मी स्वामीजींच्या चरणांची प्रार्थना करतो.
हरी हरी हरी. आता आपण एक सामूहिक अभंग संभक्त हेमंत दीक्षित कडून ऐकू, त्याच्या पाठोपाठ म्हणू, आणि त्याच्यानंतर सद्भक्त जयुताई आपल्याला एक भजन सांगेल.
रामा 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 रघुनंदना रामा रघुनंदना
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 रामा 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 कुलभूषणा
रामा 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 कुलभूषणा
रामा 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 जानकी पते रामा जानकी पते
रामा 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 जानकी पते रामा जानकी पते
रामा 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 विमल मते
रामा 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 विमल मते
रामा 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 दीन वत्सला रामा भक्त वत्सला
रामा 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 दीन वत्सला रामा भक्त
रामदास म्हणे तुझी अगम्य लीला
रामदास म्हणे तुझी अगम्य लीला
रामा 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 हो जय रामा हो
रामा 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 हो जय रामा
तारी 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 आम्हा हो
तारी 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 आम्हा हो
थोडी 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 भव पाश रामा भव पाश
थोडी थोड़ी 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 भव पाश राम भव पाश
अनन्य शरण रामी राम दास
अनन्य शरण रामी राम दास
सज्जन गढ़नी वास माझे राम दास माये माझे राम दास माये
सज्जन गढ़नी वास माझे राम दास माये माझे राम दास माये
रामदास माये माझे रामदास माये
रामदास माये माझे रामदास माये
ब्रह्महरणी निवास माझे कल्याण माये माझे कल्याण माये
ब्रह्महरणी निवास माझे कल्याण माये माझे कल्याण माये
कल्याण माये माझे कल्याण माये
कल्याण माये माझे कल्याण माये
शरयू तीर्णिवास माझे रामचंद्र माये माझे रामचंद्र माये
शरयू तीर्णिवास माझे रामचंद्र माये माझे रामचंद्र माये
रामचंद्र माये माझे रामचंद्र माये
रामचंद्र माये माझे रामचंद्र माये
राम 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 जप सीताभिराम जप सीताभिराम
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 राम 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 जप सीताभिराम
राम 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 जप सीताभिराम
राजा राम 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 जप सीताभिराम जप सीताभिराम
राम 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 जप सीताभिराम जप सीताभिराम
राम 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 जप सीताभिराम
राम 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 जप सीताभिराम
राम 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 जप सीता
राम 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 जप
सीताभिराम
श्री राम जय राम जय जय राम
जय राम जय जय राम
श्री राम जय राम जय जय राम जानकी जीवन राम
श्री राम जय जय राम जानकी जीवन राम
श्री राम जय जय राम जानकी जीवन राम
श्री राम जय जय राम जानकी जीवन राम
पतित पावना राम हरे जय राघव सुंदर 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 राम
श्रीराम जय जय राम जानकी जीवन राम
श्रीराम जय जय राम जानकी जीवन
दीनोद्धरणा राम हरे जय मारुति सेवित राम
दीनो धरणा राम हरे जय मारुति सेवित राम
दीनो धरणा राम हरे जय मारुति सेवित राम
दीनो धरणा राम हरे जय मारुति सेवित राम
जय जय राम जय राजा राम जानकी जीवन राम
जय जय राजा राम जानकी जीवन राम
जय जय राम जय सीता राम जानकी जीवन राम
जय जय राम जय सीता राम जानकी जीवन राम
श्री राम जय जय राम जानकी जीवन राम
राम जय राम जय जय राम जानकी जीवन राम
पतित पावना राम हरे जय राघव सुंदर राम
पतित पावना राम हरे जय राघव सुंदर राम
श्रीराम जय जय राम जानकी जीवन राम
राम जय जय राम जानकी जीवन राम
दीनो धरणा राम हरे जय मारुति सेवित राम
दीनो धरणा राम हरे जय मारुति सेवित राम
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 दीनो धरणा राम हरे जय मारुति सेवित राम
दीनो धरणा राम हरे जय मारुति सेवित राम
जय जय राम जय राजा राम जानकी जीवन राम
जय जय राम जय राजा राम जानकी जीवन
जय जय राम जय सीता राम जानकी जीवन राम
जय जय राम जय सीता राम जानकी जीवन
राम जय राम जय जय राम जानकी जीवन राम
श्रीराम जय जय राम जानकी जी हरि हरि रामचंद्रांनी जीवनाबद्दल अत्यंत अनास्था दाखवली त्यांना वैराग्यही प्राप्त झालं तसंच जीवन हे दैवाधीन असावं अशी त्यांची ठाम समजूत झाली व्यक्ती मात्र हा नेहमीच पराधीन असतो त्याच्या हातात फार थोड्या गोष्टी असतात अशा भावनेने रामचंद्र संसारापासून भोगांपासून आणि प्रसंगी कर्तव्य देखील सोडावीत अशा विचारांचे होऊन गेलेले होते हा रामचंद्रांच्या जीवनातला एक निश्चित भाग आहे. वसिष्ठांनी रामचंद्रांना उपदेश केला आणि या वैराग्याबरोबर आवश्यक असणारा आत्मनात्म विवेक रामचंद्रांना त्यांनी जेव्हा सांगितला
तेव्हा वसिष्ठांनी रामचंद्रांना हे रामा वस्तुतः तुझंच असणार ज्ञान मी तुला सांगतो आहे असं म्हणून महावाक्याचा उपदेश केला आणि रामचंद्रांचं जीवन पूर्त बदलून गेलं. रामचंद्र ही व्यक्ती नेहमी या घटनेनंतर पलायनाच्या विरुद्ध राहिली. कधीही पलायनाचा मार्ग रामचंद्रांनी स्वीकारला नाही. त्यांच्या असं लक्षात आलं की पलायनाच्या अंती आपण जिथं थांबू तिथं परत संसार सुरूच होतो. अज्ञानी मनुष्य पलायनाचा मार्ग स्वीकारतो पण पलायन हा एका अर्थाने भ्रम आहे असं रामचंद्रांना पुरतं समजून आलं. कारण विश्व हे इतकं अफाट आहे की एका परिस्थितीपासून आपण पळालो तरी केवळ पळण्यामुळं स्थानाचा बदल होतो बाकी काही होत नाही. प्रकृती पळणाऱ्याच्या बरोबरच असते. ती प्रकृती त्याच्या अवतीभोवती परत तशीच परिस्थिती निर्माण करते. हे जेव्हा रामचंद्रांच्या लक्षात आलं तेव्हा रामचंद्र ही एक वेगळी विभूती होऊन गेली. रामचंद्रांनी हे जे वैराग्य विचार सर्व मंत्रीगण सुमंत राजगुरु आणि वसिष्ठ तसंच विश्वामित्रांसारखे ऋषी यांच्या समक्ष आपल्या वडिलांकडे व्यक्त केले. काही सन्माननीय प्रजाजन देखील तिथे उपस्थित होते. त्यामुळे रामचंद्रांच्या विचारांची खोली आणि ही व्यक्ती भोगात बुडणारी नाही अशा प्रकारचा एक संदेश आपोआप प्रजाजनांपर्यंत गेला. प्रजेला भोगी राजा नको असतो. जो त्यागी आहे आणि अनासक्त आहे आणि कर्तव्य कर्म करू इच्छितो असा राजा नेहमी प्रजेची काळजी घेतो. जो भोगी राजा आहे तो प्रजेकडून ही धन लुबाडण्याच्याच मागे लागतो. असं असल्यामुळं प्रजेनी मनोमन हा राजा म्हणून आपल्याला हवा अशा प्रकारचा निश्चय करायला त्याच घटनेपासून सुरुवात झाली. रामचंद्र बाह्य विषयाबद्दल संपूर्ण अनासक्त होते असं रामचंद्रांच्या जीवनामध्ये दिसतं. आणि जे बाह्य विषय आहेत ते कोणत्याही मार्गाने आत प्रवेश करू शकतात. त्यांचा आत प्रवेश करण्याचा मार्ग एकतर हृदयातून असतो म्हणजे विषयाचं प्रेम हृदयात निर्माण होतं आणि बाह्य विषय हृदयामध्ये प्रवेश करतात. त्यांची अलिप्तता वृत्ती आणि आत्म्याशी निगडित राहण्याची त्यांना साध्य झालेली कला यामुळं हृदयातून विषयाबद्दल स्नेहबंध निर्माण होईल अशा प्रकारची कोणतीही शक्यता त्यांच्या बाबत कधीच राहिली नाही. अगदी सीतेचं स्वयंवर होतं तेव्हा देखील तेव्हा विश्वामित्रांनी आज्ञा केली तेव्हा रामचंद्रांनी धनुष्य उचललं. बाह्य विषयाबद्दल आकर्षण बुद्धीच्या मार्गातून देखील आत प्रवेश करू शकतं. तर्कांनी देखील आत प्रवेश करू शकतं. जसं आपल्या वडिलांनी वनवासात जाण्याची आज्ञा केल्यानंतर वडिलांची ही आज्ञा इलॉजिकल आहे अशा प्रकारचा तर्क सहज निर्माण होऊ शकत होता. पण त्याची मूळ भावना ही विषय लालसाच असू शकते. वस्तूच्या मार्गाने देखील बाह्य विषयांचा सहज प्रवेश आत घडतो. छोट्या मोठ्या वस्तूंच्या बाबत राजा होते, राजाचा मुलगा होते, युवराज होते, राजकुमार होते, भोगांना काहीच कमी नव्हतं, तरी देखील साम्राज्य विस्तार ही फार महत्वाची गोष्ट असते. तशा तऱ्हेने लंका आपल्या राज्याला जोडून घेण्याचा विचार देखील त्यांना शिवला नाही. रामचंद्र आपल्या सर्व जीवनात स्वतःच्या वृत्तींबद्दल अत्यंत जागृत होते. असं असल्यामुळे बाह्य विषयाबद्दल अनासक्ती त्यांना शक्य झाली. ते वासनांबद्दल जागृत होते, इंद्रियांबद्दल जागृत होते. मी मध्यंतरी एक गोष्ट वाचली की बापूजी आणि विनोबाजी रामचरित मानस वाचत असताना सीतामाईंनी रावणांनी हरण केल्यानंतर काही दागिने आपल्या अंगावरचे रस्त्यामधून जाता जाता टाकून दिले आणि ते दागिने गोळा केले गेले. तेव्हा तुलसीदासांनी असं वर्णन केलं की बाकीचे कोणतेही दागिने आपण ओळखत नाही, पण सीतामाईंच्या पायामधले जे दागिने होते तर ते दागिने मात्र लक्ष्मणाला पटले, त्याची ओळख पटली. तेव्हा बापूजींनी उद्गार काढला की हे खरं वैराग्य. तेव्हा विनोबाजी बापूजींना असं म्हणाले की याच्यामध्ये लक्ष्मणाच्या वैराग्याचं वर्णन नाहीये, हे तर रामचंद्रांच्या वैराग्याचं वर्णन आहे. तेव्हा बापूजींना समजेना, ते म्हणाले की पायातले दागिने लक्ष्मणांनी ओळखले, त्याच्या वैराग्याची स्तुती तुलसीदासांनी केलेली आहे. तेव्हा विनोबाजी असं म्हणाले की लक्ष्मण पायातले दागिने तरी ओळखू शकला, पण रामचंद्रांना कोणत्याच दागिन्यांची ओळख लागली नाही. हे रामचंद्रांच्या वैराग्याची स्तुती तुलसीदासांनी केलेली आहे. तेव्हा विनोबाजी विनोबांना महात्माजी असं म्हणाले की तुमची एखाद्या गोष्टीकडे पाहण्याची दृष्टी जास्त सखोल आहे. रामचंद्र हे धर्ममूर्ती होते, त्यामुळं जसं आध्यात्मिक व्यक्ती त्यांच्याकडे आकर्षित झाल्या, तसं तथाकथित सर्व प्रकारे धर्माचं रक्षण करण्याच्या न्यायानी ते धर्माचं देखील प्रतीक होऊन बसले. काम आणि क्रोधांच्या आवेगांना जिंकल्याशिवाय कोणताच धर्म पाळता येणं शक्य नाही. रामचंद्रांच्या धर्ममूर्ती या बिरुदावली माग त्यांनी काम आणि क्रोध यांचे आवेग सतत आवरले असं दिसतं. मनुष्य म्हणून त्यांच्याही ठिकाणी निर्माण झाले असतील, पण त्यांनी ते आवरले, त्यांना ते दूर सारता आले आणि त्यामुळे त्यांच्या सर्व धर्मांमध्ये, मग तो पुत्र धर्म असो, राजधर्म असो, शिष्य धर्म असो, पती धर्म असो, बंधू धर्म असो, मित्र धर्म असो, पितृधर्म असो, कामक्रोधांना थारा नव्हता असं त्यांच्या जीवनामध्ये दिसत. जसं राजा दशरथ आणि कैकई यांच्या बाबत देखील त्यांनी पितृधर्माचं पालन केलं, प्रजेच्या बाबत राजधर्माचं पालन केलं, सीतामाईंचा त्याग देखील त्या विशिष्ट वृत्तीने त्यांनी केला. त्यांना माहित होतं सीतामाई कोणत्याही प्रकाराने कलंकित नाहीत, तरी देखील एखादी गोष्ट जगाचा नियमच असा आहे की सर्वसाधारणपणाने विपरीत गोष्ट जास्त खरी वाटते आणि सत्य आणि नीतीची गोष्ट तेवढी खरी वाटत नाही. याचं कारण प्रत्येकाच्याच अंतर्यामी अनैतिकता दडून राहिल्यामुळं जर अनैतिक गोष्ट एखाद्याबद्दल सांगितली गेली तर ती चटकन विश्वास ठेवण्यासारखी वाटते. आणि तशा प्रकारचा जर प्रजेचा विश्वास निर्माण झाला तर रामचंद्रांना स्वतःच एक जीवित कार्य होत आणि त्याकरता म्हणून त्यांनी आपल्या प्रियपत्नीचा त्याग केला. वसिष्ठांप्रती विश्वामित्रांप्रती त्यांनी जो शिष्य धर्म निभावला तोही शिष्य कसा असावा याचा आदर्श होऊन गेला. त्यांनी सीतामाईंचा त्याग केला ही गोष्ट जरी खरी असली तरी त्यांच्या सहवासामध्ये विशेष करून वनवासाच्या काळामध्ये सीतामाईंना अतिशय सुख त्यांनी दिलं. त्यांचं सात्विक भाषण, परमार्थ विषयक त्यांचं निवेदन निरूपण, ऋषींची अनेक ऋषींची त्यांनी घेतलेली भेट, यामुळं पत्नी असताना देखील आणि वनवासामध्ये त्या प्रकारे कुठलंही पती सुख न देता सीतामाई अतिशय आनंदित आणि प्रफुल्लित राहिल्या. आणि त्यांनी जे राज्य केलं सीतामाईंचा त्याग होण्याच्या आधी त्यांनी पुरेपूर पतीधर्म सांभाळला. त्यांचे आपल्या प्रिय बंधूंबरोबर भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांच्याबरोबर असणारा त्यांचा व्यवहार देखील अतिशय प्रेमाचा, सौहार्द्राचा, संपूर्ण विश्वासाचा असा होता. मित्रधर्म सांभाळण्यासाठी म्हणून त्यांनी वालीचा वध केला आणि आदर्श पिता कसा असावा हे आपल्या मुलांना ज्या तऱ्हेने त्यांनी विश्वास देऊन आपलंस केलं आणि पुढे त्यांच्या करवी राज्य शकट चालवण्यासाठी त्यांना समर्थ केलं, सर्व प्रकारे अति उत्तम पितृधर्म रामचंद्रांनी सांभाळला. खरं म्हणजे कामाच्या आवेगाला जर जिंकलं तर क्रोध ही शांत होतो आणि काम शमल्यानंतर एकच गोष्ट शिल्लक राहते, ते म्हणजे विषयाच्या बाजूने जाऊ पाहणारं जे प्रेम आहे ते प्रेम शिल्लकच राहतं, त्याला आउटलेट दिलेला नसतो काम शमवल्यामुळं. हे प्रेम रामचंद्रांनी स्वरूप सुखाशी जोडलं. त्यामुळे त्या प्रेमाला एक आंतरिक स्रोत आपोआप प्राप्त झाला. रामचंद्र म्हणजे आनंद मूर्ती असं समीकरण बांधलं गेलं आणि या स्वरूप सुखात निमग्न असणाऱ्या रामचंद्रांकडून धर्माचरण घडलं. हे धर्माचरण आणि अनेक नात्यांचाही धर्म सांभाळताना ते कधी रुक्ष झाले नाहीत किंवा कर्तव्य कठोर असे झाले नाहीत. रामाचं धर्माचरण देखील प्रेम स्वरूप आणि आनंद स्वरूप असं होतं. अपवाद सोडून द्या, त्यांनी जेव्हा सीतामाईंचा त्याग केला तेव्हा ते कर्तव्य कठोर झाले. पण अपवादानेच सिद्धांत हा सिद्ध होतो. अशा प्रकारचं रामचंद्रांचं जीवन अत्यंत परिपूर्ण, मानवी मर्यादा सांभाळून परिपूर्ण हे त्याचं वैशिष्ट्य होतं. असं असल्यामुळं त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असं म्हणण्याचा प्रघात पडला. मर्यादेमध्ये देखील पुरुषोत्तम होता येतं, मर्यादेमध्ये देखील क्षर आणि अक्षर पुरुष ओलांडून पुरुषोत्तम तो मी अशा प्रकारचा बोध प्राप्त करून घेता येतो हे रामचंद्रांनी दाखवून दिलं. आणि रामचंद्र मर्यादा पालन अशा करता करत होते की भगवान श्रीकृष्णांसारखी अमर्याद शक्ती वापरणं हे श्रीकृष्णांना शक्य, रामचंद्रांना शक्य असेलही, होतही, तरीही सर्वसामान्यांना आदर्श असावा म्हणून आपल्यासारख्यांकरता त्या मर्यादांमध्ये जीवन जगून देखील रामचंद्र अशा तऱ्हेने पुरुषोत्तमाच्या बोधाला प्राप्त झाले. नव्हे ते तो बोध घेऊनच जन्माला आलेले होते अशी आपल्या सर्वांची श्रद्धा आहे. अशा रीतीने रामचंद्रांच्या या पवित्र प्रेमळ आनंदरूप स्मृतींना उजाळा देत आता आपण इथून पुढं आजचा हा अतिशय शुभ समजला जाणारा वर्षारंभ, वर्ष प्रतिपदा, पाडवा साजरा करणार आहोत. हरि ओम तत्सत. हरी हरी बोला. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर.